नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. गोव्यामधील अरपोरा इथं एका नाईट क्लबमध्ये रात्री उशिरा सिलेंडर स्फोटात झालेल्या आगीतील मृतांचा आकडा आता 25 झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहेत. हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करणारे कर्मचारी आणि 4 पर्यटकांचा मृतांमध्ये समावेश आहे. या दुर्घटनेत काही जळून तर अधिकांश जण गुदमरून दगावले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पहाटेच घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. आग विझवून परिस्थिती नियंत्रणाचं काम त्याचवेळी पूर्ण झालं होतं. घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून आवश्यक अग्निप्रतिरोधक यंत्रणेचं पालन क्लबमध्ये झालेलं नव्हतं असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा अरपोरा इथं आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना लवकरात लवकर प्रकृतीसाठी त्यांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे की त्यांनी या दुर्घटनेबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकार या दुर्घटनेत प्रभावित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पंतप्रधानांनी PMNRF मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपये इतकं अनुदान जाहीर केलं असल्याची माहितीही पंतप्रधान कार्यालयानं एका संदेशाद्वारे दिली आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला उद्या सोमवारपासून नागपूर इथं प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रामगिरी निवासस्थानी विरोधी पक्षनेते गटनेते आणि विधिमंडळ सदस्यांना चहापानासाठी आमंत्रित केलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदही होणार आहे. राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे साकारलेल्या चित्ररथाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत उद्घाटन झालं. राज्यभर फिरणार असलेल्या या चित्ररथाद्वारे राज्यघटनेसह त्याच्या मूलतत्वावरील माहिती, लोकशाही मूल्यांचं कलात्मक सादरीकरण तसंच प्रदर्शनही पाहायला मिळणार आहे. विमान प्रवाशांची झालेली गैरसोय मनस्तापाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्सबर्स तसंच व्यवस्थापक इसिड्रो पोर्केरास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना 24 तासात स्पष्टीकरण देण्याचंही सांगण्यात आलं आहे. इंडिगो कंपनीला सर्व प्रवाशांच्या तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंबित परत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रद्द केलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या सर्व उड्डाणांसाठी परतफेड प्रक्रिया आज रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मंत्रालयानं दिले आहेत. उड्डाण रद्द झाल्यानं ज्या प्रवाशांचा प्रवास प्रभावित झाला त्यांच्यासाठी कोणतंही पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये असे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. तसंच परतफेड प्रक्रियेत कोणताही विलंब केल्यास किंवा अनुपालन न केल्यास त्वरित नियामक कारवाई केली जाईल असा इशाराही मंत्रालयानं दिला आहे. उड्डाण रद्द झाल्यानं किंवा विलंबामुळं दूर गेलेलं प्रवाशांचं सामान शोधून प्रवाशांच्या निवासस्थानी किंवा त्यांनी दिलेल्या पत्त्यावर येत्या 48 तासांच्या आत पोहोचवलं जाईल याची खात्री करण्याचे निर्देशही देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये असलेला परीक्षेचा ताण दूर करत जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून हा काळ कसा साजरा करता येऊ शकतो हा दृष्टिकोन देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाच्या 9व्या आवृत्तीचं आयोजन येत्या जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. याद्वारे देशासह परदेशातील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. 2018 मध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली होती. आताच्या 9व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी 11 जानेवारी 2026 पर्यंत MyGOV संकेतस्थळावर ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक सहभागी होऊ शकतील. चालू वर्ष 2025 मधील 8व्या आवृत्तीत 3.5 कोटी जणांनी यात नोंदणी केली होती. 245 हून अधिक देशांमधील विद्यार्थी, 153 देशातील शिक्षक आणि 149 देशातील पालकांच्या सहभागानं उपक्रमानं गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डही प्रस्थापित केलं. दक्षिण मध्य रेल्वेनं तिरुपती साईनगर शिर्डी दरम्यान नवी साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी तिरुपतीहून दर रविवारी 4:15 तर शिर्डीहून दर सोमवारी 7:30 सुटणार आहे. राज्यात तापमानात लक्षणीय घट झाली असून सर्वत्र थंडी वाढली आहे. आज सर्वत्र सूर्यप्रकाशयुक्त कोरडं हवामान राहील असं हवामान शास्त्र विभागानं जाहीर केलं आहे. गोंदियामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. पारा 9.5 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवला गेला आहे. गोंदियात गेल्या 15 वाड्यापासून विदर्भातील सर्वात कमी तापमान नोंदवलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा 3रा एकदिवसीय सामना जिंकून भारतानं 3 सामन्यांची मालिकाही 2-1 अशी जिंकली. काल विशाखापट्टणम इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 1:00 PM.